आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात कृषी क्षेत्राचं योगदान मोलाचं असेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची एनटीएसह केंद्र सरकारला नोटीस. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन सत्र. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अपघातात 6 मजूर महिलांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात कृषी क्षेत्राचं योगदान मोलाचं असेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल उत्तर प्रदेशात वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलनात बोलत होते. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याला सरकारचं प्राधान्य आहे असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी देशातल्या 9,26,00,000 जास्त शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. तसंच बचत गटाच्या महिलांना कृषी सखी प्रमाणपत्र देण्यात आली. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं आणि त्यांचा लागवडीवरचा खर्च कमी करणं तसंच योग्य आधारभूत किमतीद्वारे त्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळवून देणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथं केंद्रातील युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या निधीचं वितरण करण्यात आलं. भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध असेल असं रक्षा खडसे यांनी सांगितलं. यानिमित्त पुणे जिल्ह्यातही नारायणगाव इथं किसान संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही महिलांना यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कृषी सखी प्रमाणपत्र देण्यात आली. यानंतर बातमीदारांशी बोलताना आठवले म्हणाले की कोणत्याही निवडणुकीत किमान 80% नागरिकांनी मतदानात सहभाग घेतला पाहिजे, त्यासाठी निवडणूक आयोगानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मतदानासाठी रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं आणि कदाचित त्यामुळे देखील अनेक मतदार मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवत असल्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काल राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएसह केंद्र सरकारला नोटीस बजावली. नीट परीक्षा प्रकरणी झालेल्या 1/1000 चुकीकडेही गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. या कठीण समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं मत न्यायालयानं नोंदवलं. दरम्यान नीटसाठीच्या समुपदेशनाला स्थगिती देणार नसल्याचा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येत्या शुक्रवारी श्रीनगर इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींना काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. योग स्वतःसाठी आणि समाजासाठी ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेतून व्यक्ती आणि समाजाचं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये योगाभ्यासाच्या महत्वावर भर देण्यात आला आहे असं जाधव यांनी सांगितलं. दृष्टीबाधित व्यक्तींना सुलभतेनं योग शिकून त्याचा सराव करता यावा यासाठी योगाभ्यासाची सर्वसाधारण नियमावली सांगणारं पुस्तक ब्रेल लिपीमध्ये छापण्यात आलं आहे. त्याचं प्रकाशन या कार्यक्रमात आयुष मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. लहान मुलांना मनोरंजनातून योग शिकवणाऱ्या प्रोफेसर आयुष्मान या सचित्र नियतकालिकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी योग आणि भरड धान्याविषयी जनजागृती करून चांगलं आरोग्य ही लोकचळवळ बनवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंचायतींच्या आवारात तसंच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांसारख्या ठिकाणी योग शिकवणारे कार्यक्रम आयोजित करावेत असं पंतप्रधानांनी सर्व सरपंचांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे, तसंच चांगल्या पोषणासाठी श्री अन्न म्हणजेच भरडधान्याचा आहारात समावेश महत्वाचा आहे, असंही पंतप्रधानांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा कालचा चौथा दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्र तसंच परिसंवादांनी गाजला. याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शन सत्र काल मिफमध्ये झालं. अॅनिमेशन पटांचा प्रवास आणि तरुण आणि मध्यम वयीनांना पडलेली अॅनिमेशन पटांची भुरळ यावर मुंजल श्रॉफ आणि केतन मेहता यांनी आपले विचार मांडले. चरित्रात्मक माहितीपट आणि चरित्रपट यांच्यातला फरक राहुल रवैल आणि रॉबिन भट यांनी उलगडून दाखवला. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बैया नल्लमुथ्थू आणि द कमांडंट शो या चित्रपटाच्या दिग्दर्शक डॅनियेला वोल्कर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. द कमांडंट शो या चित्रपटाच्या चमूने काल रेड कार्पेटवरही हजेरी लावली. विख्यात अॅनिमेटर जॉर्ज श्विट्झगेवेल यांनी अॅनिमेशनचा मास्टर क्लास घेतला. याशिवाय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले बेबेल्सबर्ग चित्रपट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पटांचा आनंद चित्रपटप्रेमींनी लुटला. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
राज्य विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल केली. येत्या 12 जुलैला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 25 जूनला जारी होणार असून 2 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 3 जुलैला अर्जांची छाननी होऊन 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी पूर्ण होत असल्यानं ही निवडणूक होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातल्या यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास कालपासून सुरुवात झाली. यावर्षीही अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यात 200 हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य अर्थात मिलेटची पेरणी करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ औसा तालुक्यातल्या लोदगा इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते पेरणी करून झाला. जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर भरडधान्यांच्या पेरणीसाठी कृषी विभागानं प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला यवतमाळच्या शेतकऱ्यांनी समर्थन दिलं असून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवलं आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र या महामार्गाला विरोध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. सरकारनं या महामार्गाला तत्काळ स्थगिती न दिल्यास मंत्र्यांना कोल्हापूर बंदी करून पुणे बेंगलोर महामार्ग आणि अन्य मार्ग रोखत टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर कराड रस्त्यावर भरधाव ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजूर महिलांना उडवल्याची घटना काल दुपारी घडली. या अपघातात 6 महिला जागीच ठार झाल्या तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जगातल्या 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात कृषी क्षेत्राचं योगदान मोलाचं असेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपर फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची एनटीएसह केंद्र सरकारला नोटीस. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन सत्र. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अपघातात 6 मजूर महिलांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.